चीनी मंडी डॉट कॉम पॉडकास्ट।
पिपराईत साखर कारखाना उसाच्या रसापासून इथेनॉल बनवणारा पहिला कारखाना। गोरखपूर येथील पिपराईत साखर कारखाना उसाच्या रसापासून इथेनॉल बनवणारा पहिला कारखाना असावा। सरकारच्या प्रयत्नामुळे उत्तर प्रदेशचे इथेनॉल उत्पादन 42.37 करोड लिटर इतकं आहे। गेल्या वर्षी केलेल्या कामाच्या आधारावर सरकारनं यंदा 81.36 करोड लिटर इथेनॉल उत्पादनाचं उद्दिष्ट दिलं असल्याचं ऊस राज्यमंत्री सुरेश राणा यांनी विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासाला सपा सदस्य परवेज अली यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं। ऊस राज्यमंत्री म्हणाले, जोपर्यंत उसापासून इतर उत्पादनांची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या उसाची देणी साखरेवरच अवलंबून राहतील, म्हणून उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीचा मार्ग सरकारनं शोधला आहे। तब्बल 563 करोड रुपयांच्या 6 इथेनॉल निर्मितीच्या योजना उत्तर प्रदेशनं स्वीकारलेल्या आहेत। उत्तर प्रदेशात बऱ्याच वर्षांपासून खांडसारी उद्योग बर्बादीच्या उंबरठ्यावर होता। त्याचं एक कारण हे देखील होतं की साखर कारखान्यांपासून खांडसारी उद्योगातील अंतर 15 किलोमीटर होतं। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ते कमी करून 7.5 किलोमीटर केलं। तसंच खांडसारी उद्योगासाठी 86 नवे परवानेही जारी केले आणि गुळाला सर्व करांपासून मुक्त केलं।